श्लोक 51वां बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषो व्यदस्य च। तरी गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धुवून या मळकटा बुद्धीचा तेणे। मग राहुनी उगळली प्रभा चंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी। सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्वत्यागे स्वचिंतनी पडली तैसी। आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले थोर शब्दाधिकजे। ते रश्मीजाळ काढलेया मृगजळ जायलया तैस धृतिरोधे तया पाचाही केले। नेणता अधमाचिया अन्न खादलिया कीजे वमन तैसी वोकविली सवासन इंद्रिये विषयी। मग प्रत्यवावृत्ती चोखटे लाविली गंगोचे निकटे तैसी प्रायश्चित्त धोटे केली जेणे। पाठे सात्विके धीरे तेणे शोधारली तिये कारणे मग मनेसी योगधारणी मिळविली। देवीची प्राचीनी इष्टानिष्टे भोगेसी येऊन भेटे तेथ देखलियाही बोखटे द्वेषो न करी। ना गोमटेची विपाये ते आणून पुढा सुये तया लागी न होये साभिलाशू। यापरी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यजूनी गिरी कपाटी निकुंजी वसे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्ताः प्रणश्यति। नवैध्यातला 31वा श्लोक। दुराचारातला दुराचारी जरी अनन्य होऊन भजेल तरी देखील साधूः एव स मंतव्यः तो साधू म्हणून जाणला जातो त्याला साधू जाणावा। सम्यक व्यवस्थितो हि सहा त्याची सगळी कर्म देखील सम्यक उत्तम रीतीने अशी घडू लागतात। या श्लोकाच्या पुढे भगवंत म्हणतात की क्षिप्रम भवती धर्मात्मा तो धर्मात्मा होऊन जातो। शश्वत शांतीं निगच्छती आणि शाश्वत अशा शांतीला तो प्राप्त होतो। कौन्तेय प्रतिजानीही हे अर्जुना असं नेहमीच समज असं जाण नमे भक्ता प्रणश्यती माझ्या भक्ताचा नाश होत नाही असं जाण. दुराचारातला दुराचारी जरी अनन्य होऊन मला भजेल तरी जेव्हा तो भजतो तेव्हाच, जेव्हा तो भजनाचा छंद घेतो तेव्हाच तो साधू होऊन जातो. त्याची कर्म बदलतात. आपण मागच्या वेळेला पाहिलं की दुराचारातला दुराचारी असेल तरी देखील त्या दुराचारी व्यक्तीच्या माग एक सदाचार जो आपल्याला न दिसलेला, कोणालाही न दिसलेला असा असतोच असतो. संपूर्ण दुराचारी अशक्य आहे. त्याला लागून असलेला जो सदाचार आहे त्या सदाचाराच्या पोटी तो धर्मात्मा होऊन जातो. जर भजेल, जर उत्तम मार्गाला जाईल तर त्याच्यामध्ये फार मोठा बदल होऊन जातो. मात्र त्याला पश्चाताप व्हायला पाहिजे. पश्चाताप होऊन त्याची कर्म बदलली पाहिजेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकाराने असं सांगितलेलं की जर त्याला अनुताप झाला आणि अनुतापतीर्थी न्हावून तो माझ्या आत सर्व भावांनी आला, माझ्या भावाला देखील प्राप्त झाला, तर आता असं समजलं जातं की त्याचंच कुळ पवित्र. पवित्र कुळात जन्माला आलेले आणि तो यांची तुलना होऊ शकते. आता इथून पुढे त्याचं कुळ पवित्र होऊन जातं. त्या सकळही पहिन्नला पश्चाताप झाल्यानंतर असं समजावं की सर्व शास्त्र अभ्यास केलेला तोच असतो. पण मी असं म्हटलं की त्यानंतर तो सर्व शास्त्रांचा अभ्यास देखील करतोच. त्याची जेव्हा कर्म बदलतात तेव्हा तो शास्त्रांच्या अध्ययनाला लागतो. तपे तोची तपिन्नला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नुसता अनुताप झाला तर तो बदलून जातो आणि असा बदललेला असं समजावं की तपाने तपिन्नलेला, तप्त झालेला, तपाने आपली सगळी पापं धुवून काढणारा, जाळून टाकणारा असा तो होतो. लक्षणाने नाही, तो तप देखील करतो. एकदा बदलला की तो सगळा मार्गालाच लागतो. अष्टांग अभ्यासीला योगू देणे आणि तो अष्टांग साधनाने ध्यान देखील, ध्यानाचा अभ्यास देखील करतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंत देखील तो जातो. हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा आणि तो उत्तम कर्मयोगाचं अनुसरण देखील करतो. जयाची अखंडगा आस्था मजची लागी, त्याची आस्था माझ्या ठिकाणी असते त्या पोटी तो सगळं करतो. अवघ्या मनो बुद्धीची या राहटी, भरवणी एक निष्ठेची पेटी, मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे. एकनिष्ठतेची पेटी मन आणि बुद्धी याची जी राहटणी असते त्या वर्तनामध्ये माझ्या ठिकाणी असणारी एकनिष्ठता ही एकत्र करून मज लागी, मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे, जो मलाच अर्पण करतो, बुद्धी मन जो मला अर्पण करतो तो आता अवसरे मज सारिखा होईल. जैसा हनभाव तुझे जाईल हागा अमृता आत राहील तया मरण कैसे। तो आता केव्हा धर्मात्मा होईल? आता कालांतराने तो धर्मात्मा होईल आणि माझ्यासारखा होईल। ऐसा हनभाव तुझं जाईल असं आता तुला वाटायला लागलं असेल, पण तसं समजू नकोस। क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो त्वरित धर्मात्मा होतो। आता तो हळूहळू धर्मात्मा होईल असं तुला जर वाटत असेल तर तसं होत नाही। हळूहळू काही घडत नसतं, हळूहळू घडेल असं जे वाटतं ती रेडिओ आशा असते। हळूहळू जगात काही घडत नसतं, घडतं ते त्वरित घडतं। घराला आग लागली तर काय हळूहळू घराच्या बाहेर पडेल? पडू असं म्हणून कधीतरी पडू, हळूहळू हळूहळू जाऊ घराबाहेर। तो उडी मारून जसा घराबाहेर येईल, जिथं आपण थांबलो तिथं आग लागल्यानंतर उडी मारून बाहेर येईल, तसा धर्मात्मा बनतो। तो देखील त्वरितच बनतो, एका क्षणात कर्म सोडून देतो। जर पश्चाताप झाला तर पूर्वीची कर्म एका क्षणात सोडली पाहिजेत, हळूहळू सोडेल नव्हे। हळूहळू व्यसन सोडेन असं म्हणणाऱ्याचं व्यसन आयुष्यभर सुटत नाही। सिगारेट सोडण्यासाठी मावा खातात, आणि परत मावा आणि सिगारेट दोन्ही चालू होतं। हळूहळू तर काहीच होत नाही, खूप ओढत होतो म्हणून दिवसात काय अमुक पाकिट ओढत होतो, मला माहित नाही किती पाकिट एका दिवसात चेन स्मोकर ओढू शकतो, मला माहित नाही। पण त्याची निंदी केली, मग त्याच्या निंदी केली, मग दिवसातून फक्त पाचच ओढतो, मग फक्त जेवणानंतर ओढतो। माझा एक मित्र असा होता की जेवणानंतर फक्त आता ओढतो असं म्हणायला लागला, सतत ओढायचा। आणि मग कधीतरी त्याला कोणती तरी चिंता ग्रासून आली आणि मग अर्धा अर्धा तासाने परत ऑफिसमधून जरा जाऊन येतो म्हणून बाहेर जाऊन सुरू झालं। मी म्हणलं का रे, फक्त जेवणानंतर म्हणलं तरी पाच व्हायचा? तर म्हणाला एवढा त्रास आहे म्हणून, नाहीतर आता सगळं कमी करत आणलेलं आहे। एवढा जो त्रास आहे आर्थिक, त्याला फार त्रास निर्माण झाला, कर्ज एकदम निर्माण झाली। त्यांनी कोणत्या व्यवहारात, शेअर्सच्या व्यवहारात काम करत होता, तिथं बरंच नुकसान व्हायला लागलं। तर मग अर्ध्या अर्ध्या तासाने बाहेर जायला लागला। मी म्हणलं आता एवढं तू कमी करत आणलेलं, तर मला आता याच्यातून बाहेर पडलं की फक्त मला आता, मग नंतर म्हणायला लागला की मी व्यसनात नाहीये पण मला आवडते म्हणून मी ओढतो असं म्हणायला लागला। याच्या उलट ज्यांनी सोडली त्यांचा अनुभव आहे की हात नाही लावायचा, सोडली म्हणजे सोडली तेव्हा सुटते, म्हणजे त्वरित एकाच झटक्यात। दुराचार देखील असा एका झटक्यातच सोडायला लागतो तर सुटतो। जर तसं नाही केलं तर दुराचार सुटत नाही। आणि दुराचार सोडला की तो त्वरित धर्मात्माच होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तो आता अवसरे मज सारिखा होईल, ऐसा हन भाव तुझं जाईल असं तू समजशील पण तसं समजू नको। हागा अमृता आत राहील तया मरण कैसे। जो अमृतामध्ये, अमृताचा आत आहे त्याला मरण कसं येईल? तरी सूर्य जो वेळी मुदई दे तया वेळा की रात्री म्हणजे सूर्य उगवला नाही तोपर्यंत रात्र म्हणायचं आणि सूर्य उगवल्यानंतर गेला अंधार गेला त्या क्षणात गेला क्षिप्रम भवती धर्मात्मा तो त्वरित धर्मात्मा होतो धर्मात्मा होतो याचा अर्थ तो मूर्तिमंत धर्म होतो धर्म ही एक व्यवस्था आहे धर्म ही अशी एक व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेतून मनुष्याचं जीवन हे निश्चितपणाने ऊर्ध्वगामी होतं धर्म ही अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेतून मनुष्याचं जीवनाचं उन्नयन होतं धर्म ही अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये अनुसरण असतं पूर्वी होऊन गेलेले जे आहेत आणि ज्या मार्गाने चाललेले आहेत त्या मार्गाचं अनुसरण करणं म्हणजे धर्म आहे धर्म आणि धर्माचं आचरण म्हणजे पूर्णत्व नव्हे धर्माचं आचरण हे याला पूर्णत्व कधीही समजू नये पण धर्माच्या आचरणाची एक गंमत अशी आहे की धर्माच्या आचरणाचे जे ठसे ठोंसे उमटतात रस्त्याने चालताना मार्गावर त्या मार्गावरून अन्य कुठेही जाण्याची मग सोय राहत नाही म्हणून तो धर्मात्मा होतो तुम्ही असं पहा की कर्म आपण करतो त्या कर्माचं फळ त्वरित मिळतं बाह्य फळ आणि अंतरफळ लगेचच मिळतं कारण फळ हे कर्माबरोबर जोडूनच येतं त्यामुळे पापकर्म जर करत असू दुराचार जर करत असू तर त्या कर्माचं फळ त्याच्याबरोबरच येतं जसा मी उर्मटासारखा बोललो उद्धटासारखा बोललो अपमान केला त्रास दिला हिंसा केली फार मोठी निंदा केली फसवलं बुडवलं अनेकांना त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम मला त्वरित मिळतो तुम्हाला न समजता मी तुम्हाला बुडवलं माझा फायदा होऊन गेला तुमचे पैसे माझ्या खिशात आले माझा फायदा झाला दुराचरणाने देखील फायदा होतो मी खोटे हिशोब मांडले तुमच्याकडून पैसे घेतले मी बळजबरी केली मी सांगितलं की माझ्यासारखा वाईट कोणी नाही तुम्ही घाबरलात माझ्या खिशात पैसे आले फळ त्वरित मिळतं आणि इथं गोष्ट संपून जाते तुम्ही परत माझ्या मार्गात येणार नाही मी परत तुमच्या मार्गात येणार नाही दरवेळेला अर्थात याचप्रमाणे घडेल असं नाही पण माझ्या मनावर त्याचा संस्कार झाला माझ्या बुद्धीवर या वर्तनाचा संस्कार झाला माझ्या चित्तावर या वर्तनाचा संस्कार झाला परत जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा माझ्यासमोर तुम्ही नसाल तर दुसरं कोणी असेल त्याच्याशीही मी त्याच पद्धतीने वागेन तुम्हाला जर माहीत असेल तर एखाद्या खोलीमध्ये जिथं पाणी सांडलं आणि वाहिलं बऱ्याच काळाची धूळ आहे आणि पाणी वाहिलं तर पाणी आटून जातं जिथून वाहिलं तिथलं कालांतराने आणि कोरडं होऊन जातं पण परत जर पाणी सांडलं तर नेमकं तिथूनच वाहतं परत पाणी दुसरीकडून जात नाही कारण त्या जागेचे जे अणुरेणू असतात ते पहिल्या वाहिलेल्या पाण्याने बरोबर असे बनवलेले असतात ओघळ डाग देखील दिसतो इथून पाणी वाहायला असावं आणि परत
त्या पाण्याला दुसरीकडून वाहायला कुठेही संधी नसते, तर विना अडथळा ते त्याच मार्गावरून परत जातात. आणि त्या मार्गावरून परत जाऊन तसाच प्रवास करतं. तसा दुराचाराचा प्रवास वारंवार तसाच होतो, कारण तोच आता त्याचा रस्ता बनून गेलेला असतो, जसा पाण्याचा रस्ता असावा. पण तुम्ही अशी कल्पना करा की त्या खोलीमध्ये पाणी वाहिलं आणि पाणी वाहिल्यानंतर तुम्ही ती खोली झाडून साफसूप केली, अथवा तिथले त्या पाण्याच्या उघड्याचे जे अणुरेणू होते जिथून पाणी त्यामुळे सहज वाहू शकत होतं त्याच्यात फेरफार केला, आता परत पाणी पडल्यानंतर त्याच मार्गाने जाईल असं नाही. परत पाणी आपला मार्ग शोधेल आणि एखाद्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकेल, कारण त्या ठिकाणाहून जाताना आता त्याला परत अडथळे येतील. आपली जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला असं माहित होतं की असं जेव्हा घडेल तेव्हा या मार्गानेच जायचं. दुराचाराला देखील कायम दुराचार करावा असं वाटत नसतं, पण जेव्हा तशी संधी येते तशी वेळ येते तेव्हा त्याला असं वाटतं की यशस्वी फक्त याच मार्गाने होता येतं, म्हणून तो वारंवार तसं वर्तन करतो. पण जुन्या खुणा जर पुसून टाकल्या तर कदाचित तो असं ठरवेल की आपल्याला दुसऱ्याला त्रास देऊन लुबाडून अशा प्रकारे नको, त्याचं वर्तन थोडंसं वेगळं होईल, त्याला धर्मात्मा म्हणतात. आणि या धर्मात्म्याचे जर ठसे ठोसे तुमच्या मार्गावर उमटले तर पाणी म्हणून मग तसं व्हायला सुरुवात होईल. त्याच्याकरता पहिली व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. पहिली व्यवस्था जर बदलली गेली, जसं नेहमी पाणी जातं तसं जाऊ न देण्यासाठी जर काही गरज असेल तर पहिली व्यवस्था बदलणं आवश्यक आहे. ही व्यवस्था बदलण्याचं काम भजते माम अनन्य भाग ही वस्तू करते. तसं जेव्हा करते तेव्हा त्याला अन्य मार्ग देखील दिसतात. त्याला असं लक्षात येतं की जीवनाचं जे हित आहे ते हित अशा प्रसंगी पूर्वी आपण वर्तन करत होतो त्या कर्मांमध्ये नाही, म्हणून वाल्हा बदलला. वाल्हा उगीच बदलला नाही आणि तिचे वाल्मिकी होऊन त्यांनी जे लिहून ठेवलं त्याप्रमाणे भगवंतांनी चरित्र केलं, उगीच नाही वाल्हा बदलला. कारण तुम्हाला माहित असतं की अशा वेळेला खोटंच बोलायचं असतं, पाणी वाहिलेलं असतं आणि तिथून ऊर्जेला धावायला सोपं पडतं, चेतनेला तिथून जायला सोपं पडतं आणि चेतना नेहमी तिथूनच धावते. म्हणून तुम्ही खोटारडे होता, म्हणून तुम्ही हिंसक होता, म्हणून तुम्ही दुर्वर्तनी असता. पण ती व्यवस्था जर काढून टाकली, आणि ती व्यवस्था काढून टाकण्याचा मार्ग धर्म आहे. पूर्वीची व्यवस्था बदलण्याचा मार्ग म्हणजे धर्म. धर्म हे दुसरं तिसरं नसून आधीची आपल्या स्वभावातली किंवा प्रकृतीतली व्यवस्था बदलण्याचं काम करतो, म्हणून धर्म उत्तम. धर्म म्हणजे पूर्वी होऊन गेलेले जे प्राप्त पुरुष आहेत अथवा श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांच्या मागे चालणं, कारण त्यांच्या मागे चालण्यामध्ये देखील एक व्यवस्था ठरून गेलेली आहे. तुम्हाला अजून कळलेलं नाही की या मार्गावरून जाऊन शेवटी मिळणार काय हे तुम्हाला माहीत नाहीये, पण तुम्ही असा विश्वास ठेवून चालता की या मार्गावरून चालल्यामुळं पूर्वीची व्यवस्था आता नाहीये, आता तुम्हाला हिंसक व्हायचं नाहीये. एका धर्मगुरुनी तो लोकांना सांगत असे की हिंसर पशु देखील आपण जर प्रार्थना केली आणि आपण जर त्याच्या कल्याणाची इच्छा करत असू तर हिंसर पशु देखील तुमची हिंसा करणार नाहीत. आणि एक जंगल तुडून त्याला पलीकडे जायचं होतं दुसऱ्या गावातल्या लोकांना अशाच प्रकारचा दिव्य उपदेश करण्यासाठी. आणि जाताना अलीकडच्या गावातल्या लोकांनी सांगितलं की वाघ देखील भेटू शकतो, या जंगलातून जाताना वाघ देखील भेटू शकतो. अशी ही हकीकत आहे की इथून तिकडे जाताना काही लोक वाघांनी खाल्लेले आहेत, पण लोक म्हणाले की तुम्हाला काही काळजीचं कारण नाही, कारण तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे तुम्हाला तर वाघाचा काही धोका नाही, असं असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ परवानगी देतो आहोत की तुम्ही जा या मार्गाने. धर्मगुरूंनी जाता जाता आपल्या आतल्या खिशात एक पिस्तूल बरोबर ठेवून दिलेली होती की जर वेळ आली आणि आपली शांती आणि आपली प्रार्थना समजली नाही तर आपल्या संरक्षणाचा उपाय आपल्याजवळ असावा. आणि खरोखरच त्याच्या नशिबाने त्याच्यासमोर वाघ दिसला. त्याला वाघ दिसल्यानंतर इतकी वर्ष प्रवचन करताना जे सांगत होता तर ते सगळं त्याला एका क्षणात आठवलं की प्रार्थना, प्रार्थनेचं महत्व, शांती धरून त्या प्राण्याच्या डोळ्यात पाहणं, निर्भयता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. याचाही नेहमीच सराव करणं असा उपदेश जो करत होता त्यामुळे धर्मगुरू जागच्या जागी थबकला आणि मोठ्या करुणेच्या दृष्टीने वाघाकडे पाहायला लागला. तर वाघ देखील समोर थांबला. धर्मगुरू बुडखे टेकून बसला आणि प्रार्थना करू लागला. तर समोर आश्चर्य असं की वाघाने देखील बुडखे टेकले. धर्मगुरूला मोठं आश्चर्य वाटलं की आपण जे सांगतो ते किती खरं ठरलं. आणि धर्मगुरू सहज त्या वाघाशी माणसाशी बोलावं तसं बोलला की मी तुला प्रार्थना करतोय, तू काय करतोयस? तर तो म्हणाला मी जेवणाच्या आधीची प्रार्थनाच करतोय. जर बरोबर पिस्तूल आणलं नसतंस तर तुला सोडला असता. म्हणून दुराचारी सदाचारी झाल्यानंतर देखील त्यांनी मग पिस्तूल बाळगायचं नाही. बरोबर त्यांनी परत जेव्हा तसे प्रसंग येतील तेव्हा परत पूर्वीच्या वर्तनावर उतरायचं नाही. याला अनुताप म्हणतात, याला वर्तनात बदल म्हणतात. जर तसं तो करू शकला तर ती गोष्ट चाललेली आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा, धर्माच्या आचरणाने पूर्वीची व्यवस्था पुसायची आहे. तो धर्मात्मा होऊन जातो, पश्चाताप होतो, कर्म बदलतात आणि तो धर्मात्मा होतो. आणि धर्मात्मा होऊन धर्माच्या मार्गावरून चालल्यानंतर त्याला शाश्वत शांतीचा लाभ होतो. धर्मामुळे जर काही मिळायचं असेल तर शाश्वत शांती. धर्म हा स्वयमेव प्राप्तव्य नाही तर धर्म हे देखील एक साधन आहे, आपल्यापुरतं साधन आहे. आणि त्या साधनाने जर काही मिळवायचं असेल तर शांती मिळवायची आहे. कर्म हे देखील साधन नाही, साध्य नाही. कर्म हे आपल्यापुरतं साधन आहे आणि कर्माने मिळवायची असेल तर ती शांती. म्हणून युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्टिकी. युक्त झाल्यानंतर कर्मफलाचा त्याग होऊन शांती प्राप्त, सर्वात शेवटी प्राप्तव्य काही असेल तर शांतीच आहे. ध्यान देखील आपलं आपण साध्य नाहीये, तर ध्यानानेही शांतीच मिळवायची आहे. भगवद्गीता जीवनाचं इति कर्तव्य शांतीमध्येच सांगते. बाराव्या अध्यायातला तो बारावा श्लोक कोणता? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम. आपले सगळे मंत्र देखील, औपनिषदिक मंत्र देखील, त्यांचा शेवट हा शांती या शब्दाने होतो. आणि त्रिवार शांती ही शांती ही शांती ही असा त्या मंत्राच्या आधी जे म्हटलेलं आहे त्याच्यात फार मोठा आशय असतो. तरी देखील जर शांती मिळाली नाही तर ती बौद्धिक कसरत झाली. ओम ईशावास्यम इदं सर्वम यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृहत कस्य सिद्धनम. हे झालं सगळं फार मोठं उपनिषदिक तत्वज्ञान, पण तुला उपयोग शांतीनेच. जर तुझ्या ठिकाणी ते तत्वज्ञान काम करणार असेल तर शांतीच्या रूपाने काम केलं त्यांनी तर केलं. केवळ बुद्धीला समजल्यामुळे काही होणार नाही. ते जे ईशतत्व आहे ते ईशतत्व या जगतामध्ये सर्वत्र भरून राहिलेलं आहे. इदम म्हणजे जगत. या जगताच्या कप्प्या कप्प्यात कानाकोपऱ्यात ते ईशतत्वच भरून राहिलेलं आहे. आणि त्या ईशतत्वाचं सेवन हे इंद्रियांनी होत नाही. कारण इंद्रियांनी त्याचं सेवन करायला गेलं तर इंद्रिय पुष्ट होतात आणि देहबुद्धी मजबूत होते. ही इथं अडचण आहे. त्यामुळं त्याचा त्यागपूर्वकच भोग करावा लागतो. इंद्रिय न वापरताच ते भोगायला लागतं. हे शब्द गुण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आधी भ्रमदिजे प्रमेयासी, असा त्याचा भोग असतो. म्हणून इंद्रियांकरता देखील कशाचा संग्रह करू नको, देहाकरता देखील कशाचा संग्रह करू नको, कारण त्याच्या भोगाची ती रीतच नाहीये. हे समजलं, पण हे समजल्यानंतर सर्वात शेवटी शांतीच अपेक्षित आहे, शांती मिळणंच गरजेचं आहे. हे समजल्यानंतर शांतीच जीवनात शिल्लक राहते, बाकी काही राहत नाही. तो शाश्वत शांतीला जाऊन प्राप्त होतो, पोचतो. हे अर्जुना असं जाण की माझा जो भक्त आहे त्या भक्ताला नाश नाही, भक्ताला नाश नाही आणि इतरांना नाश आहे. या जगामध्ये सर्वच गोष्टी अविनाशी बनवल्यात. विनाशी अशी कोणती गोष्ट या जगात नाहीच आहे. जे विनाशी दिसतं तेही परिवर्तनशील आहे, नाश कशाचाच होत नाही. कारण सर्व जगतच परमात्म्याने बनलेलं असल्यामुळं या जगतामध्ये विनाशी वस्तू नाही. जेव्हा विनाश होतो तेव्हा परिवर्तन होतं. म्हणून जो पदार्थ आहे तो पदार्थ देखील तशा तऱ्हेने अविनाशी आहे आणि चेतना देखील अविनाशीच आहे. चेतनेला देखील नाश नाही आणि पदार्थाला देखील नाश नाही. पण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम याच्यामध्ये एक प्रकारचा नाश आहे. तो जरी पुन्हा पुन्हा जन्म घेत असला आणि पुन्हा पुन्हा मरत असला अशा तऱ्हेने तो अविनाशी असला तरी या अविनाशीत्वाला अर्थ नाहीये. भगवंताचं जे अविनाशित्व आहे त्या बोधावर तो गेलेला नाहीये म्हणून त्याचा नाश झाला असं म्हणत राहतो आपण. नाहीतर मृत्यूनंतर जीवन आहेच की. पण परमात्म ज्ञान नसेल तर त्या जीवनाला अर्थ काय, ते जीवन नष्ट झालं म्हणून त्या जीवनाचा नाश होतो आणि या तऱ्हेने या जीवनाचा नाश होत नाही. या तऱ्हेने हा भक्त नाश पावत नाही, तो जन्म मृत्यू ओलांडून परमात्म तत्वालाच प्राप्त होतो. पै सूर्य जो वेळी उदयजे तया वेळा की रात्री म्हणजे तेवी माझी भक्ती विण जे कीजे ते महापाप नव्हे. माझ्या भक्ती खेरी जे केलं जातं ते महापाप नाही की काय, तेच महापाप आहे. भक्ती याचा अर्थ समजून उमजून करणंही हेच आता इथं आलं. जेव्हा आता हा नववा अध्याय चाललेला आहे याच्या नंतर श्लोक येणारे मनमना भव मद भक्ता हा मद्याजी बाम नमस्कुरु लगेच नाही, दोन तीन श्लोक झाल्यानंतर. आता एव्हा ना भक्तीची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी देखील अनेक ठिकाणी लिहिलेली आहे आणि भगवंतांनी देखील तयार करत आणलेली आहे. या भक्तीच्या व्याख्येमध्ये ज्ञान विचार आहे. कर्म कर्मयोगाच्या पद्धतीने त्याचं आचरण आहे. ध्यान आहे. मृत्यूपर्यंत अनुसंधान ही गोष्ट आहे, आठवा अध्याय. तसं ज्ञान विज्ञानासकट म्हणजे सर्व जगत देखील परमात्मा आहे या भावानी जगताकडे पाहणं आहे. आणि या अध्यायाचा विशेष म्हणजे सर्वत्रच परमात्मा भरून राहिलेला आहे अशा भावनेनी पाहून सर्वत्र परमात्म्याची प्रतिष्ठा करणं आहे. अवजानंतिमा मूढा मानुषी तनुमाश्रितम, मानुषी तनू मध्ये आश्रयाला आलेल्या परमात्म्याची देखील अवगणना न करणं आहे, श्रद्धा प्रेमादी आहे. म्हणून अनन्य होणं म्हणजे या सर्व बाजू सांभाळत सांभाळत परमात्म ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर होणं आहे. म्हणून केवळ कर्म नाहीत, केवळ गंध माळा फुलं टिळा नाही, केवळ ध्यान नाही, या सर्वाचा समुच्चय आहे. अशा जीवनाखेरीच जे घडलेलं असतं ते महापापच, असं ज्ञानेश्वर महाराज ठासून सांगतायत. म्हणून तयाचिया चित्ता माझी जवळीक पंडुसुता तेव्हा चित तत्वता स्वरूप माझे. म्हणून त्याच्या चित्ताला माझी जवळीक प्राप्त होते आणि जेव्हा जवळीक प्राप्त होते तेव्हा तत्वता तो माझं स्वरूप होतो. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असता, प्रार्थना करता करता तुमचं चित्त सद्गदित होतं, एका दिव्यत्वाचा संस्पर्श अंतःकरणाला होतो आणि क्षणमात्र त्या प्रभूची प्रचिती येते. त्या क्षणाला तुम्ही तत्वता परमात्म्याचं स्वरूपच झालेले असता. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा जेव्हा मनाचं अमन होतं, शून्य होतं, उन्मन होतं, मन ऊर्ध्वगामी होऊन मनाचे सगळे अवगुण नाहीसे होऊन मनही नाहीसं होतं आणि उर्वरित जो उरतो तो द्रष्टा जेव्हा स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा त्यावेळेला त्याला स्वरूप सुख होतं त्या क्षणापुरता. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे, तेव्हा तो माझं स्वरूपच होऊन राहिलेलं असतं. जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा जेव्हा नाम घेणारा ज्याचं नाम आहे तो नामाच्या सहाय्याने एकरूप होऊन एकरूपत्वाचा अनुभव घेता घ्यायला लागतो तेव्हा त्यावेळेला तो माझं स्वरूपच होऊन राहतो. त्या त्यावेळेला तर तो माझं स्वरूपच असतो. जैसा दीपे दीपू लावीजे, दिव्याने दिवा लावावा तेथं आदिल कोण हे नोळखीजे. मग आधी कोणता लावलेला आहे आणि नंतर कोणता लावलेला आहे हे काही कळायला मार्ग नाही. दिव्यांनी दिवा लावल्यानंतर दोन्ही दिवे जेव्हा सारखे प्रकाशमान होतात, तैसा सर्वस्व जो मज भजे तो नीची होऊनी ठाके. जेव्हा आत ज्योत लागते तेव्हा तो कोणीतरी बाहेर काल्पनिक परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं ज्ञान माझ्या ठिकाणी झालं तो आधी आणि मी त्याच्या नंतरचा असं होत नाही. तर परमात्माच म्हणून मी जसा शिल्लक राहावा तो मीची होऊन ठाके. मग माझी नित्य शांती तया दशा तेची कांती, किंबहुना जीती माझे मी जीवे. माझी नित्य म्हणजे नेहमीच असणारी शांती, ही जी शांती आहे ही शांती एकत्वाच्या बोधामुळे असते. एकमेवा द्वितीय परमात्मा अशांत होण्याचं कोणतंही कारण नाही, कारण सर्वच त्याच्या अंतर्गत आहेत, म्हणून तो परमशांत राहतो. ही शांती हीच त्याची दशा होऊन जाते, ही शांती हीच त्याची अवस्था होते. ही शांती हीच त्याची अंग प्रभा होऊन जाते. माझे मी किंबहुना जीती माझे मी जीवे एथ पार्था पुढत पुढती तेची ते सांगो किती. जरी मी या चाड तरी भक्ती न विसंबिजे गा. जर माझ्या ठिकाणी तुझी चाड असेल, इच्छा असेल, तर तू भक्तीला विसंबू नकोस. पुन्हा पुन्हा तुला हे काय सांगायचं, अगा कुळाची या चोखटपणा न लगा. फार चोख कुळ असलं पाहिजे, ब्राह्मण कुटुंबातच जन्माला आला पाहिजेस असं नाही. अगा कुळाची या चोखटपणा न लगा, कुळ वगैरे काही नाही. हे सगळं वरलिया अंग असतं. कुळामध्ये एक फायदा असू शकतो की त्या कुळाचे आणि परंपरेने आलेले संस्कार त्याला मिळतात, पण तो काय कर्म करतो याच्यावर आहेच. नुसते उत्तम संस्कार आले म्हणून सगळं झालं असं नाही. अभिजात्य झणी श्लाघा, व्युत्पत्तीचा वाऊगा सोसू का वहावा. हे जर एवढं घडत असेल तर कुळ व्युत्पत्ती पांडित्य आणि अभिजात लाभलेली बुद्धी याचा असलेला सोस, कारण सूक्ष्म बुद्धीने सूक्ष्म प्रमेय समजतात. का रूप वयसा माझा, आणि या तर फारच वरवरच्या गोष्टी आहेत. रूप रूपवान असतो, रूपवान माणसाला सहसा स्वतःच्या रूपाची जाणीव असते. कारण सगळ्यांनीच त्याला जसं समजत असतं तेव्हापासून तो तो रूपवान आहे म्हणून विशेष वागणूक दिलेली असते. कधी कधी असं होण्याची शक्यता असते की रूपवान व्यक्तीच्या ठिकाणी रूपाखेरीज दुसरं काहीच नसतं. कधी कधी नेहमीच असतं असं नाही. आणि केवळ तेवढ्या कारणाकरता ते चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन पडतात. जर स्त्री असेल तर लग्न होऊन फार चांगल्या घरामध्ये जाऊन पडते, पण रूपाखेरीज अन्य काहीच नसतं तिच्या ठिकाणी. कर्तृत्व नसतं. बुद्धीबद्दल काय म्हणायचं, कार्यशक्ती, कित्येक गोष्टी नसतात. कदाचित दुर्गुण देखील असतात, कारण रूपाच्या अभिमानामुळे काही दुर्गुण आलेले असतात. म्हणून माझा असा शब्द लिहिलाय. कशाकरता माजायचं असं ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामध्ये माज हा शब्द यावा अशी मंडळी कदाचित पाहिली असतील. आणि वयामुळे देखील, वयाला देखील ते माझा म्हणतात. 16 वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी आणि 60 वर्षाची या व्यक्ती त्यांच्या पुढे कसं वर्तन पूर्वी करून गेलेल्या होत्या हे त्यांना माहीत होतं. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती नेहमी नमस्कार करणाऱ्याला कसे आशीर्वाद देतात त्यांना काही कळत नसताना हेही त्यांनी कदाचित पाहिलं असेल. वयाचा अभिमान असतो, वय खूप असतं यालाच मोठी ईश्वराची कृपा, ईश्वराची कृपा असं सतत म्हणत असतात. आणि केवळ वयामुळं आपलं इतरांनी ऐकावं असं, म्हणजे रूपाची एक कहाणी तर वयाची एक कहाणी. आथिलेपणे का गाजा, तसंच बुद्धीची जाणीव असलेल्यांच्या ठिकाणी देखील अशा प्रकारचा एक घोटाळा असण्याची शक्यता असते. त्यांच्या बुद्धीच्या जोरावर अनेकांना परास्त करत करत स्वतः आपण म्हणू तेच कायम झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह हळूहळू निर्माण होतो. हा आग्रह परमात्म ज्ञानाच्या ठिकाणी चालत नाही, कारण असा आग्रही मनुष्य आणि असा बुद्धीचा अहंकारी त्याला जाणत नाही. ही पायरी ओलांडता येत नाही. ध्यानामध्ये देखील अशी एक किचकट गोष्ट निर्माण होते, किचकट गोष्ट ओलांडावी लागते की त्या ठिकाणी आपण बुद्धिमान ते देखील ओलांडून पलीकडे जायला लागतं. प्रार्थना करताना अथवा नाम घेताना देखील बुद्धीची ही जाणीव सोडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो बुद्धीने विश्लेषण करत करत तिथंच थांबून राहतो. आणि जो बुद्धीला सोडून जातो पलीकडे तिथपर्यंत तो पोहोचू शकत नाही, कारण याला सोडायची सवयच लागलेली नसते तर्काला. एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते, कटे विण सोपटे, कणे विण सोपटे, कणसे लागली घन दाटे. कण नसलेली अशी घनदाट कणसं पुष्कळ शेतात लागलेली आहेत, उपयोग काय त्याचा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नुसती सोपट काय करावे गोमटे वोस नगर, हे तर म्हणजे निरूपण देखील करायला भीती वाटेल असं आहे. वोस नगर, मनुष्य नसलेलं घर दार सगळं आहे, वाहनं उभी आहेत, माणूस मात्र नाही. ना तरी सरोवर आटले राणी दुखी या दुखी भेटले, कवांझ फुली फुलले झाड जैसे. झाडाला फूल आलं पण ते फूल वांझ आहे, त्या फुलातून परत झाड होणार नाही. तैसे सकळ ते वैभव अथवा कुळ जाती गौरव, कसं ते वैभव आहे अथवा कुळ आहे अथवा जात आहे, जाती गौरव आहे, जैसे शरीर आहे सावे वपरी जीवची नाही, तैसे माझी भक्ती विण जळवते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, जसे अनेक दगड आहेत तसा हा एक दगड, पैहिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळली, तैसी पुण्य डावलुनी केली अभक्ताते, हिवराची सावली म्हणजे काय, काटेरी झाड, कारण त्याच्या खाली काटे पडलेले जसे असतात आणि त्याच्या खाली विश्रांतीला गेलं सज्जन तसं करत नाही, तैसी पुण्य डावलुनी केली गेली अभक्ताते, अभक्तांना तशा प्रकारे पुण्य डावलून निघून जातात तो तसाच राहतो, निंब निंबोळ्या मोडून आला तरी तो कावळ्याशी सुकाळू जाहला, पुष्कळ निंबोळ्या आल्या निंबाच्या झाडाला कडू निंबाच्या झाडाला तर ती फळं कोणाला उपयोगी, कावळ्यांना सुकाळ झाला येऊन नासधूस करण्यासाठी, तैसा भक्तिहीन वाढी मला दोषांची लागी का षड्रस खापरी वाढिले, वाढून चोहटा ठेविले, षड्रस सहारस असलेलं उत्तम अन्न खापरामध्ये ठेवलं आणि खापरामध्ये वाढून चव्हाट्यावर नेऊन ठेवलं, आता ते षड्रस आहे म्हणून थोडी चांगली माणसं जाऊन तिथं जाऊन त्याचा आस्वाद घेतील आणि ते खातील, ते सुनियातेची ऐसे जाहले जियापरी, ते आता कुत्रीच खाणार, कोणी चांगली माणसं जाऊन खाणार नाहीत, तैसे भक्तिहीनाचे जीणे जे स्वप्नीही परी सुकृत नेणे, त्याने संसार दुःखासी भाणे गोबरिले म्हणून, नोभावे जाती अंत्यजही व्हावे वरी देहाचे नावे पशुचेही लाभो, म्हणून ज्ञानेश्वर ही माऊली, उत्तम कुळ नसले तरी चालेल, अंत्यज जातीमध्ये जन्माला आलं तरी चालेल आणि देह तर काय पशुचा लाभला तरी चालेल असं म्हणतात, भक्ती असेल तर पाहे पा सावजे हातीरे धरिले, तया काकुळती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वावळ जाहले पावलिया माते, तो गजेंद्र पाण्यामध्ये पाय पडल्याबरोबर मगरीने पाय धरला, सावजे हातीरू धरले, सावजानी हत्ती धरला, त्यांनी त्या काकुळती माते स्मरिले, त्यांनी अत्यंत काकुळतीने मला हाक मारली, गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे, उडी घातली जाहला जीवदानी, मुपेक्षी कृता देव भक्ताभिमानी, मी त्याचं संरक्षण करतो आणि तो मला प्राप्त होतो, त्याचं पशुत्व देखील वाव होऊन जातं, पशु असला तरी देखील तो श्रेष्ठ होऊन जातो, तो मला प्राप्त होतो, मान ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्यु पापयोनय स्त्रिया वैश्या तथा शूद्र ते पी याती पराम गतिम, ज्या कारणाकरता हा अध्याय फार फार पवित्र, ते श्लोक एका पाठोपाठ एक आले, क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छति, हा श्लोक अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, आणि हा श्लोक माम ही पार्थ व्यपाश्रित्य ये पिस्यु पापयोनयः स्त्रियः वैश्यः तथा शूद्रः तेपी यान्ति पराम गतिम, फार एकापेक्षा एक सुंदर सुंदर असे श्लोक. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. आणि मग श्लोक आला की मनमना भव मत भक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव आत्मानं मत्परायणः. बघू आपण हरिओम. तस विठ्ठल 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 विठ्ठल.